चीनीमंडी.com पॉडकास्ट।
न्यूट्रियंट्सच्या साखरेचा 15 जुलैला जाहीर लिलाव। न्यूट्रियंट्सची 43,922 क्विंटल तारण साखरेची विक्री करून शेतकऱ्यांची थकीत FRP भागवण्याचा निर्णय जिल्हा बँक आणि अथर्व कंपनीनं घेतला आहे। या साखरेचा जाहीर लिलाव 15 जुलैला जिल्हा बँकेच्या मुख्यालयात 1:00 होणार आहे। जिल्हा बँकेनं थकीत कर्जापोटी हलकर्णी येथील दौलत सहकारी साखर कारखाना न्यूट्रियंट्स कंपनीला भाडे तत्वावर चालवण्यासाठी दिला होता। कंपनीनं 2016-17 या गळीत हंगामात 1,40,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलं होतं। ही तयार झालेली साखर जिल्हा बँकेकडे तारण ठेवून कंपनीनं कर्ज उचललं होतं। या कर्जातूनच शेतकऱ्यांची FRP भागवण्यास सुरुवात केली होती। दरम्यान पुढील FRP भागवण्यास कंपनीनं असमर्थता दर्शवल्यानं न्यूट्रियंट्सचा जिल्हा बँकेसोबतचा भाडे करार संपुष्टात आला होता। यानंतर नव्यानं भाडेतत्वाची निविदा प्रक्रिया राबवून अथर्व इंटरट्रेड कंपनीला हा कारखाना चालवण्यास देण्यात आला। यावेळी बँक आणि कंपनीनं एकत्रितपणे ही FRP रक्कम अदा करावी असं ठरलं होतं। त्यानुसार कंपनी आणि बँक यांनी संयुक्तपणे प्रादेशिक साखर सहसंचालक, चंदगड तहसीलदार आणि शेवटी जिल्हाधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांच्या यादीची मागणी केली होती। तथापि आज अखेर ही यादी मिळालेली नाही, पण शेतकऱ्यांची होणारी आर्थिक अडचण ओळखून बँकेनं कर्जापोटी तारण असलेली साखर विक्री करून FRP भागवण्याचा निर्णय घेतला आहे।